नमस्कार आणि आज आमच्यासह सामील झाल्याबद्दल धन्यवाद. कर्करोग झालेल्या लोकांमध्ये वापरता येईल अशा एका नवीन औषधाबद्दल आता तुम्हाला हे कॅनिमेशन दाखवलं जाईल. ते औषध शरीरात कसं कार्य करतं याबाबत हे अॅनिमेशन दाखवेल, तसंच संभाव्य दुष्परिणाम आणि चिकित्सालयीन संशोधनांचं महत्त्व याचीही माहिती असेल. चला तर सुरू करूया. चिकित्सालयीन संशोधन म्हणजे आम्ही आजाराबद्दल कसं जास्त जाणून घेतो आणि सुरक्षित व परिणामकारक दृष्टिकोन आणि उपचार कसे शोधतो. आरोग्यसेवा सुधारण्यासाठी संशोधनांच्या प्रयत्नांमध्ये चिकित्सालयीन चाचण्यांचा महत्त्वाचा भाग असतो आणि नवीन उपचारांच्या विकासासाठी ते आवश्यक असतात. एखादा रोग आणि त्यावरील सर्वोत्तम उपचार जाणून घ्यायलाही त्यांची मदत होऊ शकते.